चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज गुरुवार 25 मार्च 2021। डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्र मध्ये असतील साखरेचा व्यापार 3,100 ते 3,130 रुपये होता। तर 30 साखरेचा व्यापार 3,215 ते 3,175 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,120 ते 3,150 रुपये। तर 30 साखरेचा व्यापार 3,140 ते 3,200 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये 30 साखरेचा व्यापार 3,190 ते 3,220 रुपये। तर तमिळनाडूमध्ये 30 साखरेचा व्यापार 3,101 ते 3,111 रुपये होता। तर 30 साखरेचा व्यापार 3,121 ते 3,141 रुपये होता। तमिळनाडूमध्ये 30 साखरेचा व्यापार 3,150 ते 3,250 रुपये होता। तर 30 साखरेचा व्यापार 3,225 ते 3,275 रुपये होता। हे सर्व दर GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $441 राहिले, तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 15.18 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 72.682 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.67 मध्ये झाला। क्रूड WTI $59.29 होते। इक्विटी सेन्सेक्स 740.19 अंकांनी खाली येऊन 48,440.12 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 224.50 अंकांनी खाली येऊन 14,324.90 अंकावर बंद झाला।